नीति सूत्रे अध्याय 31 लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकविलेली देववाणी। माझ्या मुला मी काय सांगू, माझ्या पोटच्या मुला मी काय सांगू, माझ्या नवसाच्या मुला मी काय सांगू। तू आपले वीर्य स्त्रियास देऊ नको, आपले मन राजांचा नाश करणाऱ्यास वश होऊ देऊ नको। हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजास शोभत नाही, राजास ते नाही शोभत। मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारास शोभत नाही, ते प्याले तर धर्मशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करीतील। मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे, त्याने ते पिऊन आपली विपत्ती विसरावी, त्याच्या हलाचे त्याला विस्मरण व्हावे। मुक्यांच्या वतीने, आसन्न मरण झालेल्यांच्या वतीने आपले तोंड उघड, आपले मुख उघड, धर्माने न्याय कर, गरीब व कंगाल यास न्याय मिळू दे। सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे। तिच्या पतीचे मन तिजवर भरोसा ठेविते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही, ती आमरण त्याचे हित करीते अहित करीत नाही। ती लोकर व ताग खटपटीने मिळविते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करीते। ती व्यापारी गलबतांसारखी आहे, ती आपली अन्न सामग्री दुरून आणते। रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करीते आणि आपल्या दासीस त्यांचा अन्नाचा वाटा देते। शेताची चौकशी करून ते ती विकत घेते। ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लाविते। ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधिते। ती आपले बाहू नेटाने कामास लाविते। आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते। तिचा दिवा रात्रीस मालवत नाही। ती चाती आपल्या हाती घेते, ती हातांनी चरकी धरिते, ती गरिबांसाठी मूठ उघडिते, गरजवंतास हात देते। आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते। ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करीते। तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे। तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखिता येतो। ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापाऱ्यास कमरबंद विकत देते। बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत। ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते। तिच्या तोंडातून शून्यतेचे बोल निघतात। तिच्या जिव्हेच्या ठाई दयेचे शिक्षण असते। ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते। ती आळशी बसून अन्न खात नाही। तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात। तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस। सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे। परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते। तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या। तिच्या कृत्यांनी भरवेशी तिची प्रशंसा होवो।